नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास हाच आपला अमूल्य ठेवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. शेतकरी सन्मान निधी योजनेत 9,26,00,000 शेतकऱ्यांना 17वा हप्ता जारी. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. राज्य सरकारसोबत शिष्टमंडळाची चर्चा नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती. आणि नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यात शेतकऱ्यांची निदर्शनं. आता सविस्तर बातम्या. देशातल्या जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवत सलग तिसऱ्या कार्यकाळात सेवेची संधी दिली. जनतेचा हा विश्वासच आपला अमूल्य ठेवा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी केला, त्यावेळी ते बोलत होते.
दुनिया के लोकतांत्रिक देशों में ऐसा बहुत कम ही देखा गया है कि कोई चुनी हुई सरकार लगातार तीसरी बार वापसी करे. आपने ये सौभाग्य हमें दिया, ये बहुत बड़ा विजय है और बहुत बड़ा विश्वास है. आपका ये विश्वास मेरी बहुत बड़ी पूंजी है. आपका ये विश्वास मुझे लगातार आपकी सेवा के लिए, देश को नई ऊंचाई पर पहुंचाने के लिए कड़ी मेहनत करने की प्रेरणा देता है.
काल या योजनेअंतर्गत 9,26,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा झाली. यापैकी महाराष्ट्रातल्या सुमारे 90,48,000 शेतकऱ्यांना 1,845,17,00,000 रुपये वितरित करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते स्वयंसहायता गटातल्या 30,000 अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात आलं. देशभरातली निवडक 50 कृषी विकास केंद्र दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडली गेली होती. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास व्हावा हाच सरकारचा उद्देश असल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
कृषी विद्यालय असतील किंवा कृषी विद्यापीठ असतील, केव्हीके सारखे सगळे सेंटर असतील की यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पण पुढाकार घेऊन या वेगळ्या वेगळ्या विविध प्रकारच्या काही योजना असतील किंवा आधुनिक पद्धतीने शेतीच्या संदर्भात कार्यशाळा असतील या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे.
योग तसंच भरडधान्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना केलं आहे. यंदाच्या योगदिनी शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करावं असंही त्यांनी म्हटलं आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. दरम्यान येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा श्रीनगर इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासनाची माहिती देणारी एक चित्रफीत काल सामाजिक माध्यमावर सामायिक केली. या आसनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात, त्याचबरोबर रक्तभिसरण सुधारण्यासोबतच दृष्टीही सुधारते. या आसनाचा सराव करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना या महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
या महामंडळाच्या माध्यमातून विमा संरक्षण, त्यांना मोफत उपचार, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर योजना, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल, त्यांना नोकऱ्या दिल्या जातील, त्यांना स्वतःचा रोजगार करता येईल, व्यवसाय करता येईल.
येत्या काही दिवसात या महामंडळाची रुपरेषा निश्चित करण्यात येईल. तसंच परिवहन विभागाच्या कार्यालयात स्वतंत्र खिडकी उघडून त्या माध्यमातून कार्ड काढून या महामंडळाचे लाभ रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 www.pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा भरण्याला कालपासून सुरुवात झाली. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै ही असून शेतकऱ्यांनी त्यापूर्वी विमा भरून घ्यावा असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलैला संपत असल्यानं निवडणूक आयोगानं या सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 जूनला जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 जुलै ही असून उमेदवारांना 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास येत्या 12 जुलैला मतदान तसंच सायंकाळी मतमोजणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा विधिमंडळ सचिवालयाकडून करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशपात्रतेसाठीच्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परिषदेला नोटीस बजावली आहे. या परीक्षेसंदर्भात झालेली संभाव्य छोटीशी चूकही दुरुस्त करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान ही परीक्षा रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात आंदोलन करण्यात आलं. राज्य पोलीस दलातल्या 17,000 अधिक पदांसाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. यात पोलीस शिपाई, चालक, बँडवादक, तुरुंग विभाग शिपाई अशा पदांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथं या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत चर्चेसाठी आपलं कोणतंही शिष्टमंडळ जाणार नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी काल मराठवाड्यात अंबाजोगाई, नांदेड, परभणी तसंच धाराशिव इथं शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. या नियोजित महामार्गामध्ये मराठवाड्यातली पाण्याखालची सुपीक बागायती जमीन जाणार असल्याचं सांगत सुपीक जमिनींमधून हा मार्ग नेऊ नये अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. याच मागणीसाठी काल कोल्हापूरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी मात्र शक्तीपीठ मार्गाचं समर्थन करत आहेत. राज्यात 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं खोटं चित्र निर्माण केलं जात असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. या महामार्गामुळे रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील तसंच धार्मिक स्थळांचा विकास होईल. त्यामुळे यासाठीची भूसंपादन प्रक्रिया योग्य मोबदला देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत याविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विधिज्ञ अभय टाकसाळ यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातलं दिलेलं कंत्राट विधानसभा निवडणुकीपूर्वी रद्द करण्याची मागणी टाकसाळ यांनी केली. फिनलँड इथं झालेल्या जागतिक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. नीरजनं 85.97 मीटर अंतरावर भाला फेकून ही कामगिरी केली. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 मधले सामने आजपासून सुरू होत आहेत. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेदरम्यान होणार आहे. भारताचा सुपर 8 मधला पहिला सामना उद्या अफगाणिस्तानसोबत होणार आहे. जालना जिल्ह्यात मंठा इथं 16 वर्षीय 2 मुलांचा खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेली ही मुलं बुडाल्याचं लक्षात येताच नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारानं लातूर जिल्ह्यात 200 हेक्टरवर भरड धान्याची पेरणी केली जाणार आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते काल लोदगा इथं स्वतः पेरणी करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात श्रीअन्नाची पेरणी जास्तीत जास्त क्षेत्रावर होण्यासाठी कृषी विभागानं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काल दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसानं शहरवासियांची तारांबळ उडाली तर बळीराजा मात्र आनंदित झाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जनतेचा विश्वास हाच आपला अमूल्य ठेवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. शेतकरी सन्मान निधी योजनेत 9,26,00,000 शेतकऱ्यांना 17वा हप्ता जारी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. राज्य सरकारसोबत शिष्टमंडळाची चर्चा नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती. आणि नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यात शेतकऱ्यांची निदर्शनं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.